आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव हाताळायला मदत व्हावी यासाठी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सीएसआर परिषदेचं उद्घाटन। माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होणार। व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेच्या कारवाईला दिलं आव्हान। हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिक्स यांनी काल पदभार स्वीकारला। आणि मलेशिया खुल्या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश। विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव हाताळायला मदत व्हावी यासाठी सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं समुपदेशन सेवा सुरू करायचा निर्णय घेतला आहे। यावर्षी या सेवेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 1 जून या दरम्यान राबवला जाईल। विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव वेळेचं व्यवस्थापन तसंच इतर भावनिक तणावांना सामोरं जाता यावं यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं हा या उपक्रमाचा हेतू आहे। 1811804 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी मदत मिळवू शकतील। याद्वारे प्राचार्य शिक्षक समुपदेशक तसंच मानसोपचार तज्ज्ञांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल। यातले 61 समुपदेशक हे भारतातले आहेत तर 12 जण नेपाळ संयुक्त अरब अमिराती जपान आणि कतार इथले आहेत। नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात सीएसआर परिषदेचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका या विषयावरच्या या परिषदेत मुलांमधल्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर विचारमंथन होईल। राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं या परिषदेचं आयोजन केलं आहे। या परिषदेदरम्यान अमित शहा यांच्या हस्ते शिशु संजीवनी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असून त्याद्वारे महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3000 मुलांना पौष्टिक आहार प्रदान करण्यात येईल। देशात व्यवसाय करणं सुलभ कसं होईल याकडे गेल्या 11 वर्षात केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे। विविध अडथळ्यांच्या शर्यतीतून वाट काढत देशात व्यवसायाला अनुकूल वातावरण तयार करण्यात आलं। 1991 हे आर्थिक सुधारणांचं वर्ष समजलं जातं तसंच 2025 हे नियंत्रण मुक्तीचं वर्ष ठरलंय। याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
वाढीसाठी प्रतिकूल कायदे आणि कठोर नियमांमुळे भारतीय कंपन्यांची वाढ वर्षानुवर्ष खुंटलेली होती। कंपनीचा विस्तार करण्यात छाननी विविध निर्बंध आणि कामगार कायद्याच्या अडचणी होत्या। हे अडथळे 2025 केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दूर झाले। केंद्र सरकारनं छोट्या कंपन्यांसाठी उलाढालीची मर्यादा 10 पट वाढवून 100 कोटी करून वाढीतला पहिला अडथळा दूर केला। गुंतागुंतीचे कामगार कायदे रद्द करून त्याचं सुटसुटीत 4 श्रम संहितांमध्ये रुपांतर करण्यात आलं। त्यामुळे या कायद्यांमध्ये स्पष्टता आणि पारदर्शकता आली। त्यामुळे कंपन्यांच्या वाढीसाठी खुलं वातावरण उपलब्ध झालं। जाचक निर्बंधामुळे देशाच्या उत्पादनावरही परिणाम होत होता तसंच निर्यात देखील मंदावली होती। त्यामुळे सरकारनं 76 उत्पादनं नियमनमुक्त केली। याशिवाय 200 अतिरिक्त उत्पादनांवरचं नियंत्रणही काढून टाकलं। नियंत्रण मुक्तीची प्रक्रिया सरकारनं अधिक वेगानं राबवली त्यामुळे देशातल्या उत्पादन आणि निर्यातीवर याचा सकारात्मक परिणाम झाला। रिझर्व्ह बँक आणि सेबीने सुद्धा नियंत्रण मुक्तीचं धोरण राबवलं त्यामुळे गुंतवणूकदार प्रक्रिया अधिक सुलभ झाली।
आंध्र प्रदेशमध्ये कोनासीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या तेल विहिरीतून झालेल्या गॅस गळतीनंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी आज ओएनजीसीच्या तज्ज्ञांचं पथक मुंबई आणि दिल्ली इथून रवाना झालं। मोरी आणि इरुसुमांडा या गावांजवळच्या या तेल विहिरीतून काल गॅस गळती झाली। त्यानंतर जवळजवळ 20 मीटर उंच आणि 25 मीटर रुंदीचा आगीचा झोत उसळला। आग विझवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून अग्निशमन दल पोलीस दल ओएनजीसी राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि रेडक्रॉसचे कर्मचारी कालपासून या ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती कोनासीमाचे सहजिल्हाधिकारी टी निसंथी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली। माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत। आज पहाटे त्यांचं निधन झालं। ते 82 वर्षांचे होते. भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावताना त्यांनी 1965 आणि 1971 युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला होता. निवृत्तीनंतर ते राजकारणात सक्रिय झाले. 1982 ते 1996 अशी सलग 14 वर्ष आणि नंतर 1998 ते 2004 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. 1996 लोकसभेत निवडून गेले होते. काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी रेल्वे खात्याचं मंत्रीपद सांभाळलं. ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्षही होते. राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का बसला होता. गेल्या वर्षी सक्तवसुली संचालनालयानं दिलेल्या अहवालानंतर त्यांची आरोपातून मुक्तता झाली होती. पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात कलमाडी यांचा मोलाचा वाटा होता. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी पुण्याला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. कलमाडी यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांनी अमेरिकेनं आपल्यावर ठेवलेले आरोप फेटाळले असून आपल्या अटकेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केलाय. अमेरिकेनं लष्करी कारवाई दरम्यान गेल्या शनिवारी त्यांना अटक केली. त्यानंतर काल त्यांना न्यूयॉर्क इथल्या न्यायालयात पहिल्यांदाच हजर करण्यात आलं. मादुरो यांची अटक हे लष्करी अपहरण असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला असून अमेरिकेनं परदेशी भूमीवर केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रक्रियेचं उल्लंघन करणारी असल्याचं म्हटलंय. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिक्स यांनी काल पदभार स्वीकारला. नॅशनल असेंब्लीचे नेते आणि डेल्सी यांचे बंधू जॉर्ज रॉड्रिक्स यांनी त्यांना पदाची शपथ दिली. डेल्सी यांनी निकोलस मादुरो यांच्याबरोबर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलंय. तसंच 2014 ते 2017 दरम्यान त्या व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री होत्या. निकोलस मादुरो यांच्याशी संबंधित स्वित्झर्लंडमधली मालमत्ता गोठवण्याचे आदेश स्वित्झर्लंडनं दिलेत. या मालमत्ता अवैध मार्गानं मिळवलेली असून या मालमत्ता स्थानिक नागरिकांच्या कल्याणासाठी वापरल्या जातील असं स्वित्झर्लंड सरकारनं म्हटलंय. जगभरातल्या देशांवर लावलेल्या आयात शुल्कामुळे अमेरिकेला 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल मिळणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. या धोरणामुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारली असून राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं दुसऱ्यांदा स्वीकारल्यावर ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाचं प्रमुख साधन म्हणून आयात शुल्काचा वापर केलाय. रशियाबरोबर युद्धविराम झाल्यानंतर युक्रेनची सुरक्षा व्यवस्था कशी असेल याबद्दल चर्चा करण्यासाठी युक्रेनच्या मित्र देशांची बैठक आज पॅरिसमध्ये होणार आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचं लक्ष व्हेनेझुएलावर केंद्रित झाल्यामुळे या बैठकीत किती प्रगती होईल याबद्दल शंका व्यक्त होत आहे. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन ते याचा पराभव करून भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. या सामन्यात लक्ष्य सेननं जिया हेंग जेसन ते याचा 21-16, 15-21, 21-14 असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना फ्रान्सच्या क्रिस्टो पोपो किंवा हाँगकाँगच्या ली चे उक यू याच्याशी होईल. दरम्यान महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोड हिला थायलंडच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. आज आयुष शेट्टी याचा सामना मलेशियाच्या खेळाडूशी तर पुरुष दुहेरीत एम आर अर्जुन आणि हरिहरन अमसकरुनन यांचा सामना जपानच्या खेळाडूंशी होणार आहे. येत्या 18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी आज घोषित केलं. त्यानुसार 2026 हंगामातल्या पहिल्याच स्पर्धेत बक्षिसाची रक्कम 11.15 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणाव हाताळायला मदत व्हावी यासाठी CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज CSR परिषदेचं उद्घाटन. माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होणार. व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेच्या कारवाईला दिलं आव्हान. हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिक्स यांनी काल पदभार स्वीकारला. आणि मलेशिया खुल्या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.